radiomandi.com podcast.
सीएम फडणवीस यांनी सांगलीतील आणि कोल्हापूरमधील पूरपरिस्थितीचा आढावा घेतला. राज्यातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीवर नियंत्रण राखण्याबरोबरच पूरग्रस्त नागरिकांना राज्य सरकारकडून सर्व प्रकारची मदत दिली जात असून या प्रयत्नांना केंद्र सरकारकडून तत्परतेनं मदत केली जाईल असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दूरध्वनीद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आश्वस्त केलं आहे. केंद्र सरकार संपूर्ण परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून असल्याची माहितीही गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना दिली. राज्यातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस या जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्र्यांनी यावेळी पूरपरिस्थितीचं हवाई सर्वेक्षण आणि पूरग्रस्त भागाची पाहणी करून पूरग्रस्तांना दिल्या जाणाऱ्या मदतीच्या ठिकाणांना भेट दिली. तसंच पूरग्रस्तांच्या निवारा शिबिरामध्ये जाऊन त्यांनी पूरग्रस्तांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे आदी उपस्थित होते. पूरपरिस्थितीवर नियंत्रण राखण्याबरोबरच पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व उपाययोजनांना गती देण्यासंबंधी मुख्यमंत्र्यांनी संबंधित स्थानिक यंत्रणांना निर्देश दिले. कर्नाटकातील अलमट्टी धरणाच्या फुगवट्यामुळे सांगली जिल्ह्यामध्ये वाढलेली पुराच्या पाण्याची पातळी कमी करण्यासाठी या धरणातून पाण्याचा विसर्ग करण्याची विनंती श्री फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री BS येडियुरप्पा यांना केलं आहे. त्यानुसार अलमट्टी धरणातून 5 लाख क्युसेक्स पाणी सोडण्याचं श्री येडियुरप्पा यांनी मान्य केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दल, राज्य आपत्ती निवारण दल, भारतीय हवाई दल, नौदल, कोस्टल गार्ड आदी संस्थांचे चमू कार्यरत आहेत. कोल्हापूर परिसरात एकूण 22 मदत पथकं कार्यरत असून त्यामध्ये NDRF 5, Navy 14, Coast Guard 1, Army Column 1, SDRF 1 आदींचा समावेश आहे. तसंच सांगलीमध्ये एकूण 11 पथकं कार्यरत असून त्यामध्ये NDRF 8, Coast Guard 2 आणि Army 1 आदींचा समावेश आहे. त्याचप्रमाणे मदत कार्यासाठी आणखी पथकं मागवण्यात आली असून 5 पथकं पुण्यापर्यंत पोहोचली असून कोल्हापूर आणि सांगलीकडे येण्यास प्रत्येकी 2 पथकं मार्गस्थ झाली आहेत. तसंच त्यातील 1 पथक पुण्यात कार्यरत आहे. कोस्टगार्डची आणखी 2 पथकं कोल्हापूरमध्ये आणि नौदलाची 5 आणि SDRFची 2 पथकं सांगलीमध्ये पोहोचत आहेत. गतिमान बचाव कार्यासाठी आणखी 5 NDRF टीम मागवण्यात आल्या असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी विशेष रेल्वेगाडी. कोल्हापूर आणि सांगली परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळं रस्ते वाहतूक विस्कळीत झाली आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे विभागाकडून मिरज आणि कराड दरम्यान विशेष रेल्वे चालवण्यात येणार असल्याचं रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी मुख्यमंत्र्यांना कळवलं आहे.